सानू इकपल चैना आवे भाई ट्रेंडिंग गाना रेड एफएम का आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार आपका वेलकम कर रही हूँ ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। यू नो आजकाल बॉलिवूड ने ना लग्नाचा ट्रेंडच चेंज केलेला आहे, म्हणजे फक्त आपल्या लोकांमध्येच लग्न करायचं, गर्दी गोंधळ नको म्हणून फ्रेंड्स आणि फॅमिलीलाच बोलवायचं, त्याने लग्न सुद्धा सुटसुटीत होतं आणि खर्च सुद्धा कमी होतो, असा जो समज आहे ना तो चुकीचा आहे। हो म्हणजे आता विराट अनुष्काच्याच लग्नाचं एक्झाम्पल बघा ना, म्हणजे गुपचूप फक्त घरच्यांना बोलवूनच फॅमिली फ्रेंड सोबत त्यांनी त्यांचा लग्नाचा सोहळा जो आहे तो पार पाडला। पण बॉस लग्न केलं कुठे हा सुद्धा महत्वाचा विषय आहे ना, म्हणजे इटली मध्ये जाऊन लग्न करण्यापेक्षा इथेच जर लग्न केलं असतं ना तर सगळ्यांना बोलवून सुद्धा एवढा खर्च नसता आला जेवढा तिथे जाऊन त्यांना खर्च आला असेल। पर बॉस ये तो अब अपनी अपनी सोच है और आखिरकार ये तो बॉलीवुड के स्टार्स हैं, इनकी तो हर बात हटके ही होती है। 93.5 रेड एफएम बजाते रहो।